आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून मोरोक्कोच्या दौऱ्यावर। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 अंतर्गत 18 लाखाहून अधिक खात्यांमध्ये मिळून 11 लाख कोटी रुपये जमा। खासगी एफएम रेडिओ केंद्रांवरच्या जाहिरात दरांमध्ये 43% वाढ। इस्रायल हमास संघर्षात बळींची संख्या 1600 पुढे। अमेरिका फ्रान्स जर्मनी ब्रिटन आणि इटलीचा इस्रायलला पाठिंबा। आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 इंग्लंड बांगलादेश सामना धर्मशाला इथं सुरू। पाकिस्तानची लढत श्रीलंकेबरोबर आज हैदराबादमध्ये। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून मोरोक्कोच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या दौऱ्यादरम्यान त्या माराकेज इथं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासह G20 देशांचे अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरच्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील। जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीलाही त्या उपस्थित राहतील। या वार्षिक बैठकीला जगभरातले अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील। अर्थमंत्री सीतारामन येत्या 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान माराकेचमध्ये इंडोनेशिया मोरोक्को ब्राझील स्वित्झर्लंड जर्मनी आणि फ्रान्स या देशांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील। स्विस बँकेनं भारतीय खातेदारांच्या माहितीचा नवा संच केंद्र सरकारला हस्तांतरित केलाय। स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातली माहितीच्या वार्षिक देवाणघेवाणीची ही 5वी फेरी आहे। स्वित्झर्लंडनं एकूण 104 देशांबरोबर सुमारे 36 लाख आर्थिक खात्यांच्या तपशीलांची देवाणघेवाण केली आहे। स्विस बँकेनं भारताला हस्तांतरित केलेल्या माहितीमुळे भारतीय संस्थांना करचुकवेगिरीचा शोध घ्यायला मदत होणार आहे। देशभरात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 अंतर्गत 18 लाखाहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत। यात 11 लाख कोटी रुपये इतकी रक्कम जमा आहे। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही नवीन योजना यावर्षी 1 एप्रिलपासून सुरू केली असं दूरसंवाद मंत्रालयानं सांगितलं। 2 वर्ष मुदतीची ही योजना 31 मार्च 2025 असून 7.5% तिमाही चक्रवाढ दरानं यामध्ये व्याज मिळतं। दिल्लीमध्ये या योजनेअंतर्गत 33,000 जास्त खाती उघडण्यात आली आहेत असं मंत्रालयानं म्हटलंय। यामध्ये 405 कोटी रुपये इतकी रक्कम जमा आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण क्षेत्रातल्या विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली। संरक्षण आणि औद्योगिक सहकार्यातल्या संधींवर चर्चा करत उभय देशांमध्ये यावेळी संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी झाली। भारतीय स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचं इटालियन संरक्षण कंपन्यांना आवाहन करून या संदर्भातल्या करारावर देखील या बैठकीत स्वाक्षरी करण्यात आली। दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांसह प्रशिक्षण माहितीची देवाणघेवाण सागरी सराव आणि सागरी सुरक्षा यावरही चर्चा केली। सुरक्षा आणि संरक्षण धोरण संशोधन आणि विकास लष्करी क्षेत्रातलं शिक्षण सागरी क्षेत्र जागरूकता संरक्षणविषयक माहितीची देवाणघेवाण आणि औद्योगिक सहकार्य आदी मुद्द्यांवर च्या करारांचा यामध्ये समावेश होता। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन अर्थात केंद्रीय संचार ब्युरोनं खासगी एफएम रेडिओ केंद्रांवरच्या जाहिरात दरांमध्ये 7 वर्षांनंतर बदल करत मूळ दरात 43% वाढ केली। तसंच श्रोत्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक शहरानुसार या दरामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे। त्यामुळे आता एफएमसाठी रेडिओवरच्या जाहिरातीचे दर प्रत्येक 10 सेकंदाकरता 52 ते 74 रुपयांनी वाढणार आहेत। देशात सध्या कार्यरत असलेल्या 400 जास्त कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी देखील ही दरवाढ फायदेशीर ठरणार आहे। या दरवाढीमुळे श्रोता संख्येनुसार आणि शहरानुसार 106 खासगी एफएम वाहिन्यांचे जाहिरात दर 100% वाढतील तर 81 वाहिन्यांच्या दरात 50 ते 100% वाढ होईल। 65 वाहिन्यांच्या दरात 50% कमी वाढ अपेक्षित आहे। आज मानसिक आरोग्य दिवस आहे। मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल घडवण्याबाबत जागरूकता आणण्यासाठी हा दिवस दरवर्षी 10 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो। जागतिक मानसिक आरोग्य दिनाची यावर्षीची संकल्पना मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क अशी आहे। याबाबत जनजागृती आणि कार्यक्रम राबवणं हा यामागचा उद्देश आहे। 1992 साली रिचर्ड हंटर यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड फाउंडेशन ऑफ मेंटल हेल्थनं हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिवस असा निश्चित केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या हमास या अतिरेकी संघटनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1600 पुढे गेली. विविध माध्यमांच्या अहवालानुसार या युद्धात आतापर्यंत इस्रायलचे 900 जास्त नागरिक मारले गेले. अंदाजे 2600 जण जखमी झाले आणि डझनावारी नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलंय. तर पॅलेस्टाईनचे अंदाजे 687 नागरिक ठार झाले आणि 3726 जण जखमी झालेत. इस्रायलनं संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालून तिथला अन्न, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला असून 3,00,000 राखीव सैनिक तैनात केलेत. पॅलेस्टिनींना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य संस्थेनं जवळजवळ 37,00,000 नागरिकांना आश्रय दिल्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलंय. संघर्षग्रस्त भागात लहान मुलं आणि कुटुंबांना जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संघटनेनं म्हटलंय. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इटलीनं काल संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इस्रायलला पाठिंबा दिलाय. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा या देशांनी तीव्र निषेध केला आहे. सिक्कीममधल्या मंगन, नागा आणि चुंगथांग या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज आंतर मंत्रालयीन गट भेट देणारे. या गटानं काल गंगटोक आणि पाक्योंग जिल्हा आणि फिदांग लोअर झोंगू इथल्या पूरग्रस्त भागाला भेट दिली, तसंच माजीगाव इथल्या शिबिराला भेट देऊन तिथल्या मदत कार्याचा आढावा घेतला. दरम्यान सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 36 पोहोचली असून यामध्ये लष्कराच्या 10 जवानांचा समावेश आहे. 80 जण अद्याप बेपत्ता आहेत. भारत आणि टंझानिया दरम्यानचे संबंध बळकट करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल टांझानियाच्या राष्ट्रपती डॉ सामिया सुलुहु हसन यांचा आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. परदेशात झालेला हा आपला पहिलाच सन्मान असून तो कायम लक्षात राहील अशा शब्दात डॉ सामिया यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातला सामना हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला इथं आज सकाळी सुरु झाला. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटची बातमी मिळाली तेव्हा इंग्लंडच्या 2 गडी बाद 283 धावा झाल्या होत्या. हैदराबादमध्ये दुपारी 2 पाकिस्तानशी श्रीलंकेशी लढत होणार आहे. दिल्लीतल्या मद्यविक्री धोरण घोटाळ्याचा निषेध करत भाजपा कार्यकर्त्यांनी आज निदर्शनं केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक कार्यकर्त्यांनी यावेळी झळकावले. जम्मू काश्मीरमध्ये शोपियां भागात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज सकाळी 2 अतिरेकी मारले गेले. त्यांची ओळख पटली असून ते लष्कर ए तय्यबा संघटनेचे आहेत. मोरिफत मकबूल आणि अब्रार अशी त्यांची नावं आहेत. आदिवासी विकास मंत्री तसंच भारतीय तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या विजयाबद्दल भारतीय तिरंदाजी संघ प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघानं 9 कमाई केली होती. भारतीय तिरंदाजी संघातल्या 16 खेळाडूंनी सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे असं अर्जुन मुंडा यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून मोरोक्कोच्या दौऱ्यावर. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 अंतर्गत 18 लाखांहून अधिक खात्यांमध्ये मिळून 11,00,000 कोटी रुपये जमा. खासगी एफएम रेडिओ केंद्रांवरच्या जाहिरात दरांमध्ये 43% वाढ. इस्रायल हमास संघर्षात बळींची संख्या 1600 पुढे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इटलीचा इस्रायलला पाठिंबा. आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 इंग्लंड बांगलादेश सामना धरमशाला इथं सुरू. पाकिस्तानची लढत श्रीलंकेबरोबर आज हैदराबादमध्ये. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.